रोमकरांस पत्र अध्याय 5। यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरविलेले आहो, म्हणून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपणास देवाबरोबर असलेल्या शांतीचा लाभ घडो। ज्या कृपेत आपण आहो तिच्या त्याच्याद्वारे आपला प्रवेशही विश्वासाने झाला आहे, आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेमुळे जयोत्सव करू। असे केवळ नाही तर संकटातही जयोत्सव करू, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाचा परिणाम धीर हा होतो, धीराचा परिणाम कसाला लागणे, कसाला लागण्याचा परिणाम आशा। आशा मनोभंग करीत नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे। आपण दुर्बळ होतो तेव्हा ख्रिस्त सुसमयी पापी लोकांसाठी मरण पावला। नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा? चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील? परंतु देव आपल्या वरच्या स्वप्रेमाचे प्रमाण हे देतो की आपण पापी असता ख्रिस्त आपणासाठी मरण पावला, तर आपण जे आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरलो आहो ते आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तरले जाऊ। आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला, तर आता समेट झाला असता त्याच्या जीवनाने विशेष करून आपण तरले जाऊ। इतकेच केवळ नाही तर ज्याच्याद्वारे समेट ही देणगी आपल्यास आता मिळाली, त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण देवाच्या ठाई जयोत्सव करू। या प्रकारे एका मनुष्याच्या द्वारे पाप जगात आले आणि पापाच्या द्वारे मरण आले, आणि सर्वांनी पाप केल्यावरून सर्व मनुष्यात मरण पसरले। पाप नियमशास्त्रापूर्वी जगात होतेच, पण नियमशास्त्र नसले म्हणजे पाप मोजण्यात येत नाही। तथापि आदामापासून मोशापर्यंत ज्यांनी आदामाच्या उल्लंघनाच्या प्रकाराप्रमाणे पाप केले नाही त्याचवरही मरणाने राज्य केले। तो तर जो येणार होता त्याची प्रतिमा होता, तरी पण जशी अपराधाची गोष्ट तशी कृपादानाची नाही, कारण ह्या एकाच्या अपराधाने बहुत माणसे मरण पावली। तर देवाची कृपा आणि तो एक पुरुष येशू ख्रिस्त याच्या कृपेचे दान ही बहुत जणांकरिता विशेष करून विपुल झाली। पाप केलेल्या एका इस्माच्या द्वारे जसे झाले तसे दानाचे होत नाही, कारण ज्या न्यायाचा परिणाम दंडाज्ञा तो एकावरून झाला, पण ज्या कृपादानाचा परिणाम नीतिमान ठरविले जाणे असा आहे ते बहुत अपराधांवरून झाले। त्या एकाच्या अपराधाने त्या एकाच्या द्वारे मरणाचे राज्य चालू झाले, तर ज्यास कृपा व नीतिमत्वाचे दान याची विपुलता मिळते ते विशेष करून त्या एका येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील। तर मग जसा एका अपराधाने सर्व मनुष्यांवर दंडाज्ञेचा परिणाम झाला, तसा नीतिमान ठरविले जाण्याच्या एका ठरावाने सर्व मनुष्यांवर जीवनदायी नीतिमत्व मिळणे हा परिणाम झाला। जसे त्या एका मनुष्याच्या आज्ञाभंगाने बहुत जण पापी ठरले, तसे ह्या एकाच्या आज्ञापालनाने बहुत जण नीतिमान ठरतील। शिवाय नियमशास्त्राचा प्रवेश झाला तो अपराध वाढवण्यास साधनीभूत झाला। तरी जेथे पाप वाढले तेथे कृपा फारच विपुल झाली। यासाठी की जसे पापाने मरणाच्या योगाने राज्य केले, तसे कृपेने नीतिमत्वाच्या योगे सर्व कालाच्या जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्याद्वारे राज्य करावे।